सुपर हिट्स 93.5 रेड एफएम ची मी आहे आरजे माधुरी आणि आता माझ्या सोबत आहे.
नमस्कार नांदेडकर, मैं डॉक्टर विपिन, जिल्हाधिकारी नांदेड, और आप मुझे सुन रहे हैं आरजे माधुरी के. और मेरा सब नांदेडकर वासियों से एक रिक्वेस्ट है कि 21 दिन स्टे इन. मी एक सांगू इच्छितो की हे जे लॉकडाऊन आहे याच्यामध्ये कोणालाच घराच्या बाहेर निघायचं नाही आहे, परंतु आता आपण गव्हर्नमेंटनी इसेन्शियल सर्व्हिसेस सुरू ठेवायला सांगितलं, म्हणजे भाजीपाला, फळ, किराणा. त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो की आम्ही घरपोच डिलिव्हरी आणि बुकिंग ऑन टेलिफोन हे सगळं सुरू केलेलं आहे आणि त्याच्या याद्या पण आपण प्रसिद्ध केलेल्या आहे. त्यामुळे माझी अशी लोकांना विनंती आहे, नांदेडकरवासियांना विनंती आहे की त्यांनी एक पर्टिक्युलर वेळ जाऊन ते घेऊन घ्यावं दिवसभर. आता काल काय झालेलं आहे की आम्ही जेव्हा राऊंड घेतो तेव्हा मी दोन तीन लोकांना थांबवलं, त्याच्यानं विचारलं काय त्यांचं बॅग बघितलं, त्यांनी दोन टमाटर आणि तीन कांदे घ्यायले. दिस इज व्हेरी रॉंग. वेन वी आर परमिटिंग इंटेन्शन शुड बी नॉट बी रॉंग. त्यामुळे आता आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की सकाळी 7 ते 11 पर्यंत सगळ्यांनी भाजीपाला घेऊन आपापल्या घरी जावं, जेणेकरून दिवसभर मला रस्त्यावर गर्दी दिसायला नको. दुसरा इश्यू याच्यामध्ये जे इसेन्शियल सर्व्हिसेस प्रोव्हायडर्स आहेत, डॉक्टर्स, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, ते त्यांना आपण पास दिलेला आहे, दे कॅन मूव ड्युरिंग द ड्युटी आर. त्यामुळे अननेसेसरी जर आता आम्हाला बाहेर दिसले तर आम्ही त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ. जसं की आता SP साहेब खूप लोकांना चालान करत आहे, आम्ही आता गाडी जप्त्याचं पण त्यांनी निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून अननेसेसरी लोकांनी बाहेर नाही निघावं. कारण आता जेवढा आम्हाला करायचं होतं, जेवढ्या ऑर्डर्स काढायचे होते, जेवढे प्रोहिबिशन त्यावेळेस आम्ही केले, आता इट इज अ टाइम ऑफ द सिटिझन्स टू अबाइड बाय दोज ऑर्डर्स अँड प्रिव्हेंटिंग द स्प्रेडिंग ऑफ कोरोना. आणि गॉड ग्रेसचे नांदेडमध्ये एकही आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही आहे. नागरिकांनी सपोर्ट केला तर निश्चितच आम्ही सांगतो की अगले 10 दिन में कोई कोरोना पेशंट पॉझिटिव्ह नांदेड में नहीं आए.
रेड एफएम कहता है, रेड एफएम कहता है, केयर करो ना, केयर करो. 21 दिन स्टे इन.